विविध भारती पुणे विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. भगवान गौतम बुद्धांचं पंचशील तत्व आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान हे जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकेल. त्यांच्या ज्ञानाच्या दिव्य प्रकाशात संपूर्ण जग शांतीचा शोध घेते असे उद्गार ज्येष्ठ लेखक आचार्य लसनलाल सोनग्रा यांनी काढले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीनं तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आज साजरी करण्यात आली. त्यावेळी सोनग्रा बोलत होते. पुण्यात हडपसर कोंढवा परिसरातही आज विविध उपक्रमांनी बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधल्या प्रशिक्षणामुळे प्राप्त झालेल्या नेतृत्व गुणांचा वापर देशसेवेसाठी करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्याल असा विश्वास हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सत्प्रकाश बंसल यांनी आज व्यक्त केला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 146व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पार पडला त्यावेळी बंसल बोलत होते. विविध शाखांमधल्या 340 छात्रांना पदवी प्रदान करण्यात आली त्यात 17 मित्र देशांच्या छात्रांचा समावेश होता. पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक पदांच्या प्रलंबित परीक्षा जून महिन्यात होणार असल्याची माहिती स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे पुण्याचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी दिली आहे. हंगामी आणि कायमस्वरूपी पुरुष आरोग्य सेवक पदासाठी 10 ते 15 जून दरम्यान तर आरोग्य सेविका पदासाठी 16 जूनला परीक्षा होतील. ग्रामसेवक पदासाठी 16 ते 21 जून दरम्यान परीक्षा होणार आहेत. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागानं कचरा जाळणं वर्गीकरण न करणं कचरा जिरवणं यासाठी सुधारित दंडाची तरतूद केली आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त संदीप कदम यांनी याबाबत नुकतेच आदेश जारी केले आहेत. यामध्ये दंडामध्ये 5 पट वाढ करण्यात आली आहे. पहिल्या वेळी 300 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक वेळी 500 रुपये दंड आकारला जाईल. बल्क वेस्ट जनरेटर्ससाठी पहिल्या वेळी 5,000 रुपये तर पुढील प्रत्येक वेळी 15,000 रुपये दंड असेल असंही आदेशात स्पष्ट केलं आहे. म्हाडाच्या पुणे विभागानं 4,877 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. या घरांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे 7 दिवस अजूनही बाकी असून 30 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करता येऊ शकतात. त्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन पुणे विभागाकडून करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत 30 जूनपर्यंत मिळकत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात 1.5 महिन्यातच 25% मालमत्ता धारकांनी 200 कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. त्यामुळे नागरिकांनी 30 जूनपर्यंत विविध मालमत्ता कर सवलतींचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केलं आहे. पुणे पालिका प्रशासनानं कोरेगाव पार्क मुंढवा कल्याणीनगर विमाननगर पुणे स्टेशन घोरपडी परिसरातल्या अनधिकृत पब बार हॉटेलवर कारवाई केली आहे. यामध्ये 54,300 चौरस फूट बांधकामं आणि पत्राच्या शेड हटवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कल्याणीनगर अपघाताच्या पार्श्वभूमीवर चांदणी चौक परिसरातल्या हॉटेल्स पबमध्ये तरुणांची वाढती संख्या तसंच उड्डाणपुलाच्या बाजूला लावण्यात येणाऱ्या दुचाकींची गर्दी लक्षात घेता कोणतीही दुर्घटना घटण्यापूर्वी पोलिसांनी काळजी घेत गरजेनुसार कारवाई करावी असं आवाहन चांदणी चौकातल्या स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आलं आहे. अनधिकृत फलकांविरोधात पिंपरी चिंचवड पालिकेनं कारवाईची सुरुवात केली आहे. शहरात अनधिकृत फलक सर्वेक्षणात आढळलेल्या 24 बेकायदेशीर फलकांविरोधात जाहिरात फलकधारक जाहिरातधारक तसंच जागामालक यांच्यावर कायदेशीर तरतुदीअंतर्गत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाहिरात फलकधारक आणि आयुक्त यांच्यातल्या बैठकीनंतर पालिकेनं 20 अनधिकृत फलक हटवले आहेत. पुण्यातल्या प्राध्यापक भरती 100% पूर्ण व्हावी या मागणीसाठी येत्या 5 जूनपासून बेमुदत धरणं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पीएचडी नेटसेट संघर्ष समितीकडून देण्यात आली आहे. याविषयी उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनाही निवेदन देण्यात आलं आहे. पुण्यात दिवंगत भरताबाई हलकुडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित राष्ट्रीय खुल्या मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत पश्चिम बंगालचा निलाश सहा विजेता ठरला तर महाराष्ट्राचा पुष्कर ढेरे 6व्या स्थानावर राहिला. पुणे आणि परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहिलं. आज कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 25.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.